नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. तांत्रिक शिक्षण संचालनालय, वैजकी अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशिल्पकला, आयुर्वेद तसेच हेर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे अर्ज बुधवार 7 मे सावन स्विकारतले. 7 मे ते 16 मे 2025 ह्या काळात अर्ज स्विकारतले. वैजकी म्हळ्यार एमबीबीएस, अभियांत्रिकी बी, फार्मसी, आयुर्वेदीक, होमिओपॅथीक ह्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तांत्रिक शिक्षण संचालनालया वतीन जाता. वैजकीय दंत, आयुर्वेदीक, होमिओपॅथीक ह्या अभ्यासक्रमा खातीरचो प्रवेश नीट परिक्षेच्या गुणांचेर आधारून आसता. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचो प्रवेश जेईई परिक्षेच्या गुणांचेर आधारून आसतलो. नीट परिक्षा आयतारा 4 मेक जाली. गोंयच्या 5,000 विद्यार्थ्यांनी नीट परिक्षा दिली. प्रवेश परिक्षांचे निकाल जाहीर झाले उपरांत पात्रता आणि गुणवत्ता वळेरी जाहीर करतले. हाच्यो तारखो वेळाप्रमाण जाहीर करतले अशी माहिती तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या सूत्राकडल्यान मेळ्या. वैजकी अभियांत्रिकी, फार्मसी आणि हेरमिओन व्यवसाय अभ्यासक्रमां खातीर राज्यात सुमार 2,500 सुवातो आसात. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी म्हळ्यार युआयडीएआयन नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रीय पात्रताय सहप्रवेश परिक्षा नीट यूजी 2025 वेळार चेहरा प्रमाणीकरणाच्या वापराचेर वा संकल्पन पुरावो पीओसी यशस्वीपणान पार केलो. काल नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएन ही परिक्षा घेतली. भारतातल्या एका व्हडल्या प्रवेश परिक्षे खातीर उमेदवारांची ओळख तपासपा खातीर आधार आधारित चेहऱ्या प्रमाणीकरणाची कार्यक्षमताय आणि परिणामकारकतेचे मूल्यांकन करपाचो हेतू पीओसीचो आशिल्लो. उपक्रम राष्ट्रीय माहिती केंद्र एनआयसी आणि एनटीए यांच्या सहकार्यान चालीक लायला. जो प्रगत बायोमेट्रिक तंत्रज्ञान वापरून परीक्षेची सुरक्षता आणि उमेदवार सत्यापन प्रक्रिया वाढोवपाच्या दिकेन एक महत्वाचे पाऊल असा. फोंडेच्या इतिहासाचो साक्षीदार आशिल्ल्या मर्दनगडाचेर 11 मेक मर्दनगड अभियान फोंडा, गोवा मराठी अकादमी, फोंडा तालुका समिती, अपरांत अस्मिता विद्यावृद्धी संस्था आणि मर्दनगड स्पोर्ट्स क्लब हांचे जोडपालवान वॉकिंग टूर कार्यावळ घडून हाडल्या. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मनोवपा खातीर अशा तरेचे जायते उपक्रम आयोजकांनी चालीक लायल्यात आणि मर्दनगडाचो इतिहास सामान्य लोकांक आणि विद्यार्थ्यांक वळख करून दिवपाक हाची मदत जाता. 6 डिसेंबर 1683 वर्सा छत्रपती संभाजी महाराजान नागझर फोंड्या हांगा जर्जर कोट किल्लो मर्दनगडाक स्थलांतरीत केल्याची गोमंतकाच्या इतिहासात नोंद आसा. पुर्तुगेजांनी स्वतःचे सुरक्षे खातीर मर्दनगड मोडून त्याच्या फातराचो उपेग पोरणो बोरी पूल बांदपाक केल्लो. पोरण्या बोरी पुलाची कमान आयज लेगीत हाची गवाय दिता. ह्या किल्ल्या भोवतणच्या कार्यावळींतल्या दरेकाक मर्दन किल्ल्याविशीं चड जाणून घेवपा खातीर व्यक्तिगतपणान भेट दिवपाची संद मेळटली. आयतार 11 मेक सकाळी 4:30 वरांचेर रान विभाग संकुलातल्या मर्दन किल्ल्याची भोंवडी सुरू जातली. इतिहास विद्वान ह्या कार्यावळीत वांटो घेतले आनी माहिती दितले. जिज्ञासू इतिहास मोगिनी आणि विद्यार्थ्यांनी ही भांगराळी संद मेळपा खातीर बेगीन नोंदणी करची अशी विनवणी आयोजकांनी केल्या. पहलगाम हल्ल्या उपरांत देशभरातल्या अनवळखी व्यक्तींची पोलिसांनी तपासणी सुरू केल्या. हेच फाटभुयेर 26 एप्रिल ते 4 मे मेरेनच्या 9 दिसांच्या काळात दक्षिण गोंय पोलिसांनी दक्षिण गोंयात 200 कोंबिंग कारवाई करताना 11,930 लोकांची तपासणी केल्या. दक्षिण गोंयात वट्ट 17 पोलीस स्टेशनांतली मुखेलपणान मडगांव, वास्को, काणकोण आनी फोंड्या अशी 4 मुखेल पोलीस स्टेशनां आसात. आयतारा फक्त एका दिसात केल्ल्या कोंबिंग कारवायांनी वट्ट 164 जाणांची तपासणी केल्याची माहिती दक्षिण गोंयचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मांनी दिली. ह्या काळात दक्षिण गोंय पोलिसांनी वेगवेगळ्या हॉटेलांनी रावपी पर्यटकांची तपासणी केली. ह्या काळात 423 हॉटेलांची तपासणी करून थंय रावपी 315 विदेशी नागरिकांची चौकशी झाली. मजगतीं दक्षिण गोंयात 123 काश्मीरी मेळ्ळ्यात अशी माहिती वर्मा हांणी दिल्या. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 36.1 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 25.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला आनी हवेतली आर्द्रता 74% आसा. राज्यात फुडल्या सप्तकात 35 ते 28 डिग्री सेल्सियस तापमान आसतले आनी हवामान वताळ आसतले अशें वेधशाळेन कळीत केलां. दिवचल तालुक्यात शिरगांवच्या श्री लयराई देवीची कौला भक्तीभावान आनी शांततायेन सुरू जाली. जत्रेत जाल्या खेटाखेटी उपरांत गोंय सरकार तशेंच श्री लयराई देवस्थान समिती हांच्या जोडपालवान कौला उत्सव बरे तरेन आनी सुरळीतपणान सुरू जालो. खबरदारीचो उपाय म्हणून देवीचे चौगुले महाजन आनी देवस्थान समिती हांच्या हजेरेंत आयज देवी परत देवळांत वचपाचो सुवाळो जातलो. हेर भाविकांक हे वेळार मनाय आसतली अशें देवस्थानाचे अध्यक्ष दिनानाथ गांवकार हांणी सांगलां. अस्नोडा उदका प्रक्रिया प्रकल्पाचे दुरुस्ती करपाचे आशिल्ल्यान 7 मे आनी 8 मेक पुराय बार्देस तालुको आनी दिवचल तालुक्यांतल्या कांय वाठारांनी मर्यादीत उदका पुरवण जातली. गिरायकांनी ह्या गैरसोयीची नोंद घेवची अशें उदका पुरवण विभागान कळीत केलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.